chinimandi.com पॉडकास्ट.
एका दिवसात समोर आले 54,000 अधिक कोरोना रुग्ण. कोरोनामुक्तांची संख्या 67 लाखावर. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी 3 महिन्यामध्ये पहिल्यांदाच 47,000 कमी दैनिक रुग्ण समोर आल्यानंतर आज म्हणजे बुधवारी 54,000 अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. याशिवाय देशामध्ये COVID-19 होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. तर देशामध्ये संक्रमितांची संख्या 76 लाखावर गेली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 67 लाखापेक्षा अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार गेल्या 24 तासात 54,044 इतके कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर दरम्यान 717 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. देशामध्ये COVID-19 एकूण संक्रमितांची संख्या 76,51,108 झाली आहे. आकड्यांनुसार देशामध्ये आतापर्यंत 67,95,103 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात एकूण 61,775 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 7,40,090 आहे, ज्यामध्ये गेल्या 24 तासात 8,448 रुग्ण कमी झाले आहेत. सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील संख्येच्या अंतरामध्ये वाढ होत आहे. तर या कोरोनामुळे आतापर्यंत देशामध्ये एकूण 1,15,914 लोकांचा मृत्यू झाला आहे.